हॅलो, नागरे सर बोलतात ना?
नाही सर, नाही दादा,
नाही का?
एवढा सांगायला लागला तो विजय कापड दुकान.
ओके, ठीक आहे ठीक आहे.